भाषा आपली सर्वांचीच, लेख सोळावा, तमिळ लिपी महात्म्य। भल्या पहाटेची वेळ, रामेश्वरहून अडनिड्यावेळी निघून मंडपमला उतरलेली प्रवासी यात्रेकरू मंडळी कन्याकुमारीला जाणारी 5 वाजताची पहिली बस गाठण्यासाठी धावत पळत निघालेली होती। मीही त्या धावपळीत होतो। अर्धवट झोपेत असलेले बहुतेक उतारू आपलं सामान सुमान घेऊन कसे बसे बसमध्ये येऊन स्थानापन्न झाले होते। भल्या पहाटेची बस तीही वेळेत निघाली होती, त्यामुळे सुट्टीचे दिवस असूनही बसमध्ये नेहमीसारखीच खेचाखेच गर्दी नव्हती। डावीकडच्या 2 सीटांच्या बाकड्यावरची, मागच्या दाराजवळची असली तरी खिडकीजवळची जागा मला मिळाली होती। बस निघाली। बाहेर अजून अंधारच होता, पण बसमधल्या दिव्यांच्या उजेडात कंडक्टरनं तिकीटं द्यायला सुरुवात केली होती। कंडक्टरला 4-2 हिंदी शब्द येत होते आणि जोडीला खाणाखुणा होत्याच, त्यामुळे कोणाचीही कसलीही व्यावहारिक अडचण वगैरे होत नव्हती। अर्धवट झोपेत असलेले उतारू पैसे पुढे करत होते, कंडक्टर पैसे घेऊन बहुतेकांना तिकीट देत होता। हातात पडलेलं तिकीट न बघता झटक्यात खिशात कोंबून प्रवासी मंडळी आपले अर्धवट उघडलेले डोळे पुन्हा मिटून घेऊन झोपी जात होते। तासाभरानं चांगलं उजाडलं तेव्हा आमची बस चहासाठी एका छोट्याशा गावापाशी थांबली। ड्रायव्हर कंडक्टरची जोडी कॉफी नाश्त्यासाठी कोपऱ्यातल्या एका टेबलापाशी स्थानापन्न झाली। मीही खाली उतरून कडक फिल्टर कॉफीचा आस्वाद घेतला। जरा वेळ पाय मोकळे करून मी बसमध्ये आलो। तिरुवेल्लूर विभागाची आमची बस तशी सुस्थितीत होती। सोयीचं म्हणून पुढच्या दरवाजातून मी आत शिरलो तेव्हा लक्षात आलं की ड्रायव्हरच्या पाठीमागे असलेल्या जाळीवर एक छोटी पण सुबक अक्षरात रंगवलेली पाटी होती। पाटी पाटी बघताच बालसुलभ जिज्ञासेनं मी ती वाचू लागलो। मंडपम ते कन्याकुमारी ह्या मार्गावरची गावांची ती केवळ यादी नव्हती, तर त्या ठिकाणांचे बसचे दरही त्यात दिलेले होते। पाटी अर्थात तमिळ लिपीत होती। पाटी वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की कंडक्टरनं माझ्याकडून तिकिटाचे पैसे घेताना 6 रुपये जास्त घेतले आहेत। माझ्याकडून नव्हे तर सर्वच प्रवाशांकडून। बस पुन्हा सुरू झाली। नव्यानं चढलेल्या उतारूंना तिकीट देण्यासाठी कंडक्टर बसमध्ये फिरत होता। तिकीट विक्री करून तो माझ्यासमोरच्या रिकाम्या सीटवर येऊन बसताच मी त्याला तिकिटाच्या दरांबद्दल विचारलं तेव्हा त्यानं आपण त्या गावचेच नव्हे असा चेहरा केला। पण त्यानं घेतलेल्या जादा पैशाचा विषय मी सहजासहजी सोडायला तयार नाही असं लक्षात येताच कंडक्टरनं माझ्या शेजारी बसलेल्या एका तमिळी पोऱ्याला उठवून दुसरीकडे बसायला सांगितलं आणि माझ्या शेजारी बसून म्हणाला, मी पैसे बरोबरच घेतले आहेत पण समोरच्या पाटीवर तर तिकिटांचे दर लिहिलेले आहेत। ते दर खरे की तुम्ही म्हणता ते दर खरे? बोटानं पाटीकडे निर्देश करत मी विचारलं। तुमको कौन बताया? कंडक्टरनं आसपास बसलेल्या इतर प्रवाशांकडे, विशेषतः तमिळ प्रवाशांकडे भयंकर संशयानं मेहमूदप्रमाणे डोळे गरागरा फिरवत मला आपल्या खास दखनी शैलीच्या हिंदीत विचारलं। भल्या सकाळी हिंदी येत नाही असं खुणेनं सांगणाऱ्या कंडक्टरला आता काम चलावू हिंदी यायला लागलं होतं। कोणी कशाला सांगायला पाहिजे, मीच वाचली आहे ती पाटी, मी सहजपणे म्हटलं। तुम तमिळ जाणता? आश्चर्यानं माझ्याकडे बघत कंडक्टरने विचारलं। अर्थात मला तमिळ वाचता येतं। सच्ची? कंडक्टरला आश्चर्य वाटलं तरी तो माझ्यावर एकदम विश्वास ठेवायला तयार नव्हता। 12 गावाचं पाणी प्यायलेला तो कंडक्टर बोळसट थोडाच असणार। त्यानं आपल्या तिकिटांच्या बॅगेत खुपसून ठेवलेली वर्तमानपत्रातली एक घडी झटकन बाहेर काढून ती उलगडत माझ्या पुढं धरली. मीही ते वर्तमानपत्र हातात घेऊन घडी उलगडून बालवर्गातल्या लहान मुलाप्रमाणे लागत लागत त्यातली मथळ्याची ठळक ठळक तमिळ अक्षरं वाचू लागलो. निकाय आश्चर्य, कंडक्टरनं आपल्या खांद्यावर लटकावलेल्या दणकट चामडी बॅगेतून 6 रुपये काढून स्मितहास्य करीत माझ्या हातावर ठेवले. त्यानंतर आमच्या गप्पा अखंडपणे चालू होत्या. माझ्या नव्या दोस्ताला माझ्या तमिळ वाचनाबद्दल विलक्षण कुतूहल होतं. पर तुम हमारा इतना डिफिकल्ट तमिळ क्यों सीखा, तंबीनं मला विचारलं. दोस्ता, मी किंचित थांबलो नी काय आश्चर्य, माझी अडचण ओळखून झटकन आपलं नाव त्यानं मला सांगितलं. तंबी, मेरा नाम तंबी है. तंबी त्याचं नाव कळल्यामुळे नी त्याचा अर्थ धाकटा भाऊ हे मला माहीत असल्यामुळे त्याचा फायदा घेत मी मोठ्या भावाच्या थाटात त्याला म्हटलं, पहिली गोष्ट म्हणजे तमिळ ही काय कोणा परक्याची भाषा थोडीच आहे, अरे ही तर आपलीच एक भाषा आहे.
हा स्वच्छ आहे,
तंबीला माझं म्हणणं सहजपणे पटत होतं. आणि तमिळ अवघड वगैरे मुळीच नाही, खरं सांगायचं तर तमिळ ही भारतातली सगळ्यात सोपी लिपी आहे.
ऐसा,
कुठल्याही सर्वसाधारण माणसाला अक्षरशः एका दिवसात शिकता येण्याइतकी सोपी लिपी आहे. तंबी माझ्याकडं मोठ्या आश्चर्यानं आणि कौतुकानं बघत होता. तमिळनाडूत बस स्टँड, रेल्वे स्टेशन, देवळं वगैरे महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या पाट्या, सूचना फक्त तमिळ लिपीतच असतात याबद्दल मी तमिळी लोकांचं मनापासून भरभरून कौतुक करत होतो, त्यामुळे तर तंबी माझ्यावर भलताच खुश होता. आपल्या भाषेचं, लिपीचं कौतुक इतरांकडून ऐकायला नेहमीच छान वाटतं. तंबी त्यामुळे सुखावला होता. आमची बस पुढे जिथे जिथे थांबली तिथे तिथे तंबीनं मला मोठ्या आत्मीयतेनं स्वतःच्या शेजारी बसवून घेऊन आग्रहानं कॉफी पाजली होती. त्याच्या इतर कंडक्टर मित्रांना मला तमिळ वाचता येतं हे तो कौतुकानं सांगत होता. आणि शेवटी कन्याकुमारीला उतरल्यावर त्याच्याबरोबर डोशाचा पोटभर नाश्ता केल्यावरच त्यानं माझा निरोप घेतला होता.